आता मुंबईतल्या अनेक गणपती प्रसिद्ध झाले आहेत, पण जुन्या जाणत्या मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईतला कोणता गणपती महत्त्वाचा होता?
अतिशय उंच अशी भक्ती, यासाठी गणेश गल्लीचा राजा प्रसिद्ध आहे. एक मोठं श्रद्धास्थान आहे गणेश गल्लीच्या राजाबद्दल. मंडपातून बाहेर पडलेला आहे गणेश मुंबईचा राजा.